गानों की बात यहाँ पर आप सभी का वेलकम है सुपर हिट्स 93.5 रेड एफएम। बंदे का नाम है अभिनीत। सो आज हमारी यहाँ पे बातें हो रही है सैराट फिल्म सल्या म्हणजे ऍक्टर अरबाज शेख ह्याच्या सोबत। अरबाज आपल्या सोबत आहे फोन लाईन वर।
अरबाज, ऍक्च्युली सैराट मध्ये तू सल्या नावाचं कॅरेक्टर केलं होतं आणि सल्या हा त्याच्या मित्रांची मदत करायचा, अगदी खूप त्यांनी मदत केली होती मित्रांची। तसंच तू आता रिअल लाईफ मध्ये पण करतोय, तू लोकांची मदत करतोय, तर जी लोक तुला आता ऐकतायत त्यांना तुला काही सांगायचं एकदा मेसेज लोकांपर्यंत?
मला एवढं सांगायचं की मी जसं पाहिलं, मी जसं अनुभव घेतलाय, तसाही तुम्हाला अनुभव येत असेल तर तुम्ही खरंच पुढे या आणि लोकांची मदत करा। हाच काळ आहे आपलं, आपण एकमेकाला हात दिला तर आपण थांबणार आहोत, म्हणजे ह्या गोष्टीला आपण थांबवू शकतो आणि असं काय मोठं संकट नाहीये, आपण लवकरच यातून बाहेर पडूयात सगळे।
नक्कीच, थँक्यू सो मच अरबाज, तू आमच्याशी बोललास त्याबद्दल आणि तुझं हे चांगलं काम तू इथून पुढे पण चालू ठेव, तुला खूप शुभेच्छा आमच्याकडे।
नक्कीच नक्की, थँक्यू सो मच।
सो हा होता अरबाज शेख म्हणजेच तुमचा सैराट मधला लाडक्या सल्या, जशी आपण आताच गप्पा मारल्या आणि तो खूप चांगलं काम सध्या करतोय। त्याच्या कामाचे काही फोटोज तुम्हाला पाहायचे असेल तर लगेच माझ्या फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला व्हिजिट करा। फेसबुकला मी आहे RJ अभिनीत-RedFM या नावानं माझं पेज आहे, माझं पेज लाईक करा। मी इंस्टाग्रामला आहे RJ अभिनीत या नावानं, ABHINEE, काही भी स्पेस नाही, फॉलो कीजिएगा। 93.5 रेड एफ एम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ बचाते रहो।